हॅलो, दिस इज अ स्टोरी टाईम. मी आज एम्ली एलिफंटची पिकनिक याची गोष्ट सांगणार आहे. एम्ली, ए एम्ली, उड्या मारू नकोस, एका जागी स्वस्थ बस. मॉम एलिफंट एम्लीवर ओरडली. काल रात्री डॅड एलिफंटनी एम्लीला सांगितले होते की उद्या सकाळी ब्रेकफास्ट करून आपण सगळे लाँग ड्राईव्हला जायचं आहे. एका सुंदर बीचवर फुल डे एन्जॉय करून रात्री डिनर करून घरी यायचे. ते ऐकल्यापासून एम्ली एलिफंट खूपच एक्सायटेड होती. रात्री तिला स्वप्नात पण पिकनिकच दिसली. भल्या पहाटे तिने आपली सोंड मम्मा एलिफंटच्या मानेवर फिरवून तिला गुदगुल्या केल्या व म्हणाली, मम्मा मम्मा उठ, लेट अस गो टू पिकनिक. मम्मा एलिफंटनी तिला एक फटका मारून झोपवले व सांगितले की अजून खूप वेळ आहे उठायला. एम्ली परत झोपून गेली. तिला जाग आली तेव्हा मम्मा एलिफंट किचनमध्ये ब्रेकफास्टची तयारी करत होती व डॅड एलिफंट कार वॉश करत होते. एम्ली टुनकण उठून बसली, पटापट रेडी होऊन ब्रेकफास्ट केला, शूज घातले, जॅकेट चढवले, तरी मम्माचे कामच संपत नव्हते. मग एम्ली एका जागेवरच उड्या मारत बसली. मम्मा एलिफंटनी तिला आठवण दिली की मोठा बॉल, स्विमिंग सूट व सँड कॅसल करायला लागणाऱ्या सगळ्या वस्तू घ्यायच्या. तोपर्यंत मम्माने थोडी सँडविचेस पॅक केली होती, बिस्किट्स घेतले होते, फ्रेश शुगर केनचे ज्यूस पॅक्स घेतले होते व एम्लीसाठी थोडे कपडे, कॅप, वॉटर बॉटल्स घेतल्या. डॅड एलिफंटची गाडी तोपर्यंत तयार झाली होती. एक मॅट, टॉवेल्स, फ्रूट बास्केट इत्यादी सामान त्यांनी गाडीत ठेवले. एम्लीची कार सीट, तिला सोडवायला थोडे पझल गेम्स व एक ब्लँकेट त्यांनी आठवणींनी कारमध्ये ठेवले. सगळी तयारी पूर्ण होऊन 10:30 सगळे कारमध्ये बसले. पिकनिकसाठी सगळेच एक्सायटेड होते. बाहेर हवे थंडी होती म्हणून उन्हामध्ये सगळ्यांनाच जायचे होते. 12 ते एका बीचवर पोहोचले. गाडी पार्क करून टॉवेल, स्विमिंग सूट व बॉल घेऊन ते बीचवर गेले. खूप गर्दी होती. सगळी लहान मुले पाण्यात मस्ती करत होती. दूर एका ठिकाणी गर्दी नव्हती. तिथे मम्मा एलिफंट, डॅड व एम्ली पाण्यात उतरले. सोंडेने एकमेकांवर खूप पाणी त्यांनी उडवले. मग बॉलने पण खूप खेळले. 2-3 खेळून सगळ्यांना भूक लागली. मग ते परत कारजवळ आले. कारमध्येच सँडविच व ज्यूस पिऊन त्यांनी थोडी रेस्ट घेतली. मग परत 4 ते मॅट व सँड टॉईज घेऊन बीचवर गेले. एम्लीनी व डॅडने मस्त कॅसल तयार केला. मम्मा एलिफंट मात्र गॉगल लावून मॅटवर थोडी रेस्ट घेत होती. मग डॅड पण जरा रेस्ट घेऊ लागला. मग एम्ली पेबल, शंख, शिंपले असं गोळा करू लागले. ओ, परत स्नॅक टाईम झाला. मस्त गरम गरम पिझ्झा त्यांनी बीचवरच्या कॅफेत ऑर्डर केला. तो खाऊन होईस्तोवर सनसेट झाला. सनसेट एन्जॉय करून सगळे कारमध्ये बसले. पिझ्झा खाल्ल्यानंतर कोणालाच भूक नव्हती. एम्लीचे डोळे पण मिटायला लागले होते. एम्लीला नंतर काहीच आठवत नाही की ती घरी कधी पोचली, बेडवर कशी गेली. सकाळी मॉमने तिला गुड मॉर्निंग केले तेव्हा कुठे तिला कळले की पिकनिक डे एंड झालाय. गुड नाईट.